कथेचे शीर्षक आहे विक्रम साराभाई। 6-7 वर्षांचा एक मुलगा उन्हाळ्यात आई वडिलांबरोबर सिमल्याला राहायला गेला। घरात आई बाबांना तसेच इतर मोठ्या माणसांना पुष्कळ पत्र येत असत। ते बघून त्याला वाटायचं, मला का बरं एकही पत्र येत नाही, काहीतरी करायला पाहिजे। तो गेला सर्व वडिलांच्या चिठ्ठीसांकडे, 5-6 पाकिटं घेतली। मग त्या पाकिटांवर त्याने स्वतःचे नाव व पत्ताही टाईप करून घेतला। नंतर झटपट स्वतःच्या खोलीत जाऊन स्वतःलाच एक पत्र लिहून टाकले, घडी करून पाकिटात घातलं आणि बंगल्याच्या बाहेर असलेल्या पोस्टाच्या पाकिटात पत्रपेटीत त्याने तो ते पत्र टाकून दिले। मनातल्या मनात त्याला गुदगुल्या होत होत्या, आता येईल खरी मजा, या सगळ्या मोठ्या माणसांसारखं मलाही पत्र येईल। दुसऱ्या दिवशी इतर सगळ्यांच्या पत्रांबरोबर तेही पाकिट आलं। वडिलांनी त्याला हाक मारून देऊन टाकलं, चला प्रयोग यशस्वी झाला, इतर कोणी नको लिहू देत, बिघडतं कुठं, आपण स्वतः तर स्वतःला पत्र लिहू शकतो ना। दुसऱ्या दिवशीही त्याने स्वतःला एक पत्र लिहिलं, वडिलांनी तेही त्याच्या हवाली केलं। असे 3-4 दिवस चाललं, तोपर्यंत ही बाब कोणाच्याच लक्षात आली नाही। 5व्या दिवशी मात्र वडिलांनी विचारलं, तुला कुणाचं रे पत्र येतं रोज? मुलगा लगेच म्हणाला, कुणाचं म्हणजे काय, माझं मीच लिहितो, मला तुम्हाला सर्वांना कोणाची ना कोणाची पत्र येतात, मग मला नाही का वाटणार मलाही पत्र यावं असं। लाडक्या मुलाचे उत्तर ऐकून वडील खोखो हसायला लागले। मुलाचे पाय पाण्यात दिसतात ही म्हण सार्थ करणारी ही घटना होती। आवडती वस्तू मिळवण्यासाठी लहानपणापासूनच युक्त लढवणारा हा मुलगा म्हणजेच डॉक्टर विक्रम अंबालाल साराभाई। त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी अहमदाबाद मध्ये झाला। पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जन्मलेले विक्रम मोठेपणी एक थोर शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले। भाषा, गणित, शास्त्र आणि कलांचा अभ्यास विक्रम भाईंनी घरीच केला। मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवून ते केम्ब्रिजला गेले। तिथे शास्त्र विषयातील पदवी मिळवून ते भारतात परत आले। त्यानंतर बंगलोर मध्ये राहून त्यांनी सर व्ही रमण यांच्याबरोबर विज्ञानाचे नवनवे प्रयोग करायला सुरुवात केली। त्यांचा गाजलेला कॉस्मिक किरणे हा शोध देखील त्यांनी तिथेच लावला। यानंतर त्यांची थोर शास्त्रज्ञांमध्ये गणना होऊ लागली। देश परदेशातल्या अनेक नियतकालिकांमध्ये विक्रम भाईंचे लेख छापून आले। वेगवेगळ्या ठिकाणी भरणाऱ्या विज्ञान परिषदांची आमंत्रणेही मिळू लागली। विज्ञान क्षेत्रातल्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना डॉक्टर शांतीस्वरूप भटनागर मेमोरियल पुरस्कार मिळाला। 15 ऑगस्ट 1965 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते विक्रम भाईंना पद्मभूषण हा किताब देण्यात आला। त्यानंतर त्यांना अणुशक्ती समितीचे अध्यक्षस्थानही बहाल करण्यात आले। अशा प्रकारे त्यांची कीर्ती वाऱ्याच्या वेगाने देश विदेशात पसरली। 1971 डिसेंबर महिन्यात थुंबा येथील एका परिषदेस हजर राहण्यासाठी विक्रम भाई त्रिवेंद्रमला गेले होते। तिथून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका सरकारी विश्रामगृहात ते उतरले होते। तिथे 30 डिसेंबरला गुरुवारी निद्रावस्थेतच असताना त्यांचा जीवनदीप मालवला। परंतु भारत मातेचा हा लाडका सुपुत्र त्याच्या कामगिरीने अमर झाला। या कथेच्या लेखिका होत्या किशोरी तिजोरीवाला आणि याचा मराठी अनुवाद पद्माबेन मेहता यांनी केलेला आहे। मूळ ही गुजराती कथा आहे।